आकाशवाणी मुंबई सोनाली काकडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तीरावर आज 26 लाखापेक्षा जास्त दीप उजळणार. भगवान श्रीरामाच्या आगमनासाठी अयोध्या नगरी सज्ज. चांद्रयान 2 नं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव प्रथमच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याची इस्रोची माहिती. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत आणि कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं उद्या राज्यभरात आंदोलन. आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 131 धावांचं आव्हान. भगवान श्रीराम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेशात शरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या 56 घाटांवर आज 26 लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमा जागतिक व्यासपीठावर उजळून निघेल. आज संध्याकाळी स्थानिक प्रशासनानं आयोजित केलेली भव्य शरयू आरती या कार्यक्रमाच्या दिमाखात आणखीनच भर घालेल. दरम्यान काल दिल्लीत प्रथमच अयोध्येच्या धर्तीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. कर्तव्यपथावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या उत्सवाचं उद्घाटन केलं. हा केवळ दीपोत्सव नाही तर एका नव्या जाणीवेचा उत्सव असल्याचं त्या म्हणाल्या. हा दीपोत्सव म्हणजे आस्था आणि आधुनिकतेचा संगम असल्याचंही त्यांनी सांगितलं. या दीपोत्सवात 1.5 लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले. दिवाळीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तसंच यानिमित्त सर्वांना स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं आहे. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवनमूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचं आवाहनही राज्यपालांनी आपल्या संदेशात केलं आहे. नुकत्याच लागू झालेल्या GST सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून यंदा ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी काल देशभरात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यापार झाल्याचा अंदाज असून गेल्या काही वर्षांमधला हा सर्वात उत्साहाचा हंगाम ठरला आहे. यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंबरोबरच वाहन खरेदीमध्येही तेजी दिसून आली. सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असून हॉलमार्क प्रमाणित हलक्या दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. नांदेडमध्ये उद्यापासून 3 दिवस दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या गायनाचा कार्यक्रम यात होईल. तसंच अंकिता जोशी यांचा शास्त्रीय संगीतावर आधारित स्वरसरिता हा कार्यक्रमही होणार आहे. चांद्रयान 2 नं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या सहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. चांद्रयान 2 नं टिपलेल्या नोंदींमुळे चंद्राचं बाह्य क्षेत्र, चंद्रावरचं विरळ वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर होणारा अवकाशातल्या हवामानाचा प्रभाव समजून घ्यायला सहाय्य होईल असं बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. चांद्रयान 2 चं निरीक्षण चंद्राच्या वातावरणाबाबत वैज्ञानिक समज वाढवेल तसंच भविष्यातल्या चांद्र मोहिमा आणि चंद्रावर मानवाच्या अधिवासाच्या योजनेत महत्वाची भूमिका बजावेल असं यात म्हटलं आहे. 22 जुलै 2019 रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित करण्यात आलेलं चांद्रयान 2 नं 20 ऑगस्ट 2019 रोजी चंद्राभोवतालच्या लंबवर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला होता. 7 सप्टेंबर 2019 रोजी लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान यानाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता तरी ते पूर्णपणे कार्यरत असून ते चंद्राच्या कक्षेत कार्यरत असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे. मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई बग्गी सेवेला आज प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दूरस्थ पद्धतीनं याचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले. ही ई बग्गी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुंफांपर्यंत धावेल त्यामुळे प्रवास जलद आणि सुखकर होईल अशी अपेक्षा आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे फटाके,
दिवाळी म्हणजे आतषबाजी,
दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाश कंदील,
नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक.
मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय.
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी.
दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी
जरूर ऐका. 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर दीपवाणी.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी तसंच कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यभर पिठलं भाकरी आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवल्यामुळे त्यांना भरीव पॅकेज आणि कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती, मात्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं नसून तेही अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नसल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. राज्यातले सर्व जिल्हे, तालुका आणि गावागावात हे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसनं दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली, मात्र इंडिया आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही, त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत. दुसऱ्या टप्प्यातल्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपत आहे. या टप्प्यातल्या कुटुंबा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय राजदनं घेतल्यामुळे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षानंही अनेक ठिकाणी काँग्रेसविरोधात उमेदवार उभे केले असून झारखंड मुक्ती मोर्चानं 6 ठिकाणी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातात 2 विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. हे पर्यटक म्यानमारहून जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी आले होते. वाहन चालकाचं नियंत्रण सुटून वाहन महामार्गाच्या कठड्यावर आदळून हा अपघात झाला. जखमींवर वाशिम जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातल्या हिरापूर इथं कालव्यात 2 जण वाहून गेले. चारा आणण्यासाठी काल एका कुटुंबातील आजोबा आणि नातू आसोलमेंढा तलावाच्या परिसरात गेले होते, तेव्हा झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेला आणि तो कालव्यात पडला. नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी कालव्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं दोघंही वाहून गेले. गडचिरोली इथं आदि कर्मयोगी अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातल्या 12 तालुक्यांमध्ये 441 गावांचा समूह तयार करण्यात आला तसंच गावांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रशिक्षक तयार करण्यात आले. आतापर्यंत 553 ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 522 मोबाईल मनोरे उभारण्यात आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार 131 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. सामन्यात पावसाचा सतत व्यत्यय आल्यानं सामना 26 षटकांचा करण्यात आला होता. भारतीय संघ 26 षटकात 136 धावा करू शकला. त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं, पण भारताचा एकही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा 8 तर कर्णधार शुभमन गिल 10 धावा करून झटपट बाद झाले, तर विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. भारताकडून KL राहुलनं सर्वाधिक 38 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल ओवेन, मॅथ्यू कहमन आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 1-10 धावा झाल्या होत्या. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंदूर इथं यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तीरावर आज 26 शाखापेक्षा जास्त दीप उजळणार. भगवान श्रीरामाच्या आगमनासाठी अयोध्या नगरी सज्ज. चांद्रयान 2 सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा चंद्रावर पडणारा प्रभाव प्रथमच टिपला असून हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याची इस्रोची माहिती. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत आणि कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं उद्या राज्यभरात आंदोलन. आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 131 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.